सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:21 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये एक अशी बातमी जी खऱ्या अर्थानं संपूर्ण शहरभर कालच पसरली आणि या बातमीमुळे सोशल नेटवर्किंग साईट ऍप्लिकेशनवर वेगवेगळे मेसेजेस लोकांच्या रिॲक्शन्स यायला सुरुवात झाली. डॉक्टर प्रवीण गेडाम यांची बदली आणि त्यांच्या जागी अभिषेक कृष्णा नवीन आयुक्त. प्रशासनाला एकूणच करडी शिस्त लावण्याबरोबरच विविध निर्णयांमुळे वादग्रस्त ठरलेले नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या बदलीचे आदेश शासनानं निर्गमित केल्यानं गेल्या काही महिन्यांपासून ही गोष्ट ही चर्चा सुरू होती की बदली होणार की नाही होणार की नाही. अखेर या चर्चेला पूर्णविराम लागलेला आहे आणि अभिषेक कृष्णा हे आता नवीन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असणार आहेत. त्यांना वेलकम. आणि हा जो निर्णय आहे बाय द वे काल बरेचसे मेसेजेस वाचायला मिळाले व्हॉट्सअपवरती बऱ्याच गोष्टी चालल्या होत्या या बदली प्रक्रियेबद्दल. लोकांच्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या लोक व्यक्त करत होते. एकूणच मुद्दा जरा सेन्सिटिव्ह आहे नाशिक. एकूणच मुद्दा जरा अवघड आहे आणि हाताळण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा आपण फार जास्त काय म्हणतात सांभाळून हाताळणं गरजेचं आहे. त्यामुळे उगाचच नुसते फॉरवर्ड्स करू नका मेसेज आले की काय नीट मेसेज वाचा. रनआउट सोर्स कडून आला असेल तर ठीक, नसेल आला लेट इट बी. फॉरवर्ड केलाच पाहिजे अशातला काही भाग नाहीये. मॉर्निंग नंबर वन मध्ये इश्क बुलावा फ्रॉम हसी तो फसी. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते राहो.